आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन. भारत अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी ट्रम्प यांच्याबरोबर पुन्हा काम करण्यासाठी इच्छुक असल्याचं प्रतिपादन. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी. नवी दिल्लीत आजपासून राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे दहशतवाद विरोधी परिषद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संबोधित करणार. भारतीय रेल्वेतर्फे गेल्या 46 दिवसांमध्ये 4521 विशेष रेल्वे फेऱ्यांच्या माध्यमातून 65 लाख प्रवाशांची ने आण. 4 नोव्हेंबरला एकाच दिवसात 120 लाख प्रवाशांची ने आण करण्याचा विक्रम. आणि एचपीपी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा दिविज शरण आणि त्याचा इस्रायली साथीदार डॅनियल कुकीरमॅन यांचा पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि अभिनंदन केलं. तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा, अवकाश विज्ञान यांच्यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये भारत अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी ट्रम्प यांच्याबरोबर पुन्हा काम करण्यासाठी इच्छुक आहोत असं मोदी यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. दोन्ही नेत्यांनी जागतिक शांततेसाठी काम करण्याबाबत कटिबद्धता व्यक्त केली. सर्व जग मोदी यांच्यावर प्रेम करतं आणि आपल्या विजयानंतर संवाद साधणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या काही नेत्यांपैकी मोदी एक आहेत असं ट्रम्प यावेळी संभाषणादरम्यान म्हणाले. मोदी आणि भारताला आपण खरा मित्र मानतो असंही ट्रम्प यांनी नमूद केलं. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम विद्यालक्ष्मी योजनेला मान्यता दिली आहे. या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तारणमुक्त आणि विना हमीदार कर्ज मिळण्यास ते पात्र असतील. आर्थिक अडचणींमुळे भारतातील कोणताही तरुण दर्जेदार उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सरकारनं भारतीय अन्न महामंडळासाठी 10,700 कोटी रुपयांचं नवीन भांडवल देण्याचाही निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. नवीन भांडवलामुळे एफसीआयची धान्य खरेदी आणि वितरणाची क्षमता वाढायला मदत होईल असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पीएम विद्यालक्ष्मी योजना ही युवा शक्तीच्या सशक्तीकरणाच्या आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या बांधणीच्या दृष्टीनं महत्वाचं पाऊल असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत दहशतवाद विरोधी परिषदेला संबोधित करणार आहेत. 2 दिवसांची ही परिषद राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएनं आयोजित केली आहे. दहशतवादाशी लढण्यासाठी सरकारी पातळ्यांवरच्या सर्व संस्थांमध्ये समन्वय तयार करणं आणि भविष्यातल्या धोरणांसाठी योग्य माहिती एकत्रित करणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. देशाला दहशतवादमुक्त बनवण्यासाठी मोदी सरकार पूर्ण कटिबद्ध असल्याचं शहा यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. 2 दिवसांची ही परिषद देशाची सुरक्षा बळकट करण्यासाठी विविध संस्थांमधला समन्वय वाढवण्यासाठी मदत करेल असंही त्यांनी नमूद केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी छठ पूजेनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. छठ पूजा हा देशातल्या सर्वात प्राचीन सणांपैकी एक असून सूर्याचं पूजन करण्याची ती संधी आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण नद्या आणि तलावांबाबत कृतज्ञता व्यक्त करतो आणि उपवासाच्या माध्यमातून मन आणि आत्मा शुद्ध करतो असंही त्यांनी म्हटलं आहे. हा सण पर्यावरणाचं रक्षण करण्याचीही प्रेरणा देतो असंही त्यांनी नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय रेल्वेनं गेल्या 46 दिवसांमध्ये 4521 विशेष रेल्वे फेऱ्यांच्या माध्यमातून 65 लाख प्रवाशांची ने आण केली आहे. छठ पूजा सणाच्या निमित्तानं येत्या 8 तारखेपासून 11 तारखेपर्यंत आणखी 160 विशेष रेल्वे फेऱ्यांचंही नियोजन करण्यात आलं आहे. गेल्या सोमवारी म्हणजे 4 नोव्हेंबरला एकाच दिवसात 120 लाख प्रवाशांची ने आण करून रेल्वेनं एका दिवसात सर्वाधिक प्रवाशांची ने आण करण्याचा विक्रम केला आहे. या दिवशी 20 लाख आरक्षित आणि 1 कोटी अनारक्षित प्रवाशांची ने आण करण्यात आली असं रेल्वेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. रेल्वेनं 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात एकंदर 7,600 विशेष रेल्वे फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. या फेऱ्या गेल्या वर्षीपेक्षा 73% जास्त आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशाकडे पश्चिम रेल्वेतर्फे 375 विशेष रेल्वे फेऱ्या सोडण्यात येत आहेत. या फेऱ्या व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि वेळापत्रकावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलं आहे. विधानसभा निवडणुका तसंच पोटनिवडणुका सुरू असलेल्या महाराष्ट्र, झारखंड आणि इतर राज्यांमधून निवडणूक आयोगाच्या संस्थांनी आतापर्यंत 558 कोटी रुपयांची रोकड, मद्य, वाटपाच्या वस्तू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत. महाराष्ट्रात विविध कारवाईमध्ये 280 कोटी रुपयांचा तर झारखंडमध्ये 158 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ही रक्कम तिप्पट असल्याचं निवडणूक आयोगानं नमूद केलं आहे. निवडणुकांदरम्यान रोकड आणि विविध वस्तूंचं बेकायदा वाटप करणाऱ्या कोणाबाबतही हयगय करू नये असे स्पष्ट निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. विधानसभेसाठी महाराष्ट्रात सगळ्याच राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन एकजूट होऊन हिंदूंनी राष्ट्रविरोधी शक्तीच्या विरोधात लढा द्यावा असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल वाशिम इथं जाहीर सभेत केलं. महाविकास आघाडीतर्फे लोकसेवेची पंचसूत्री काल मुंबईत वांद्रे इथं झालेल्या संयुक्त जाहीर सभेत प्रकाशित करण्यात आली. शेतकऱ्यांचं 3 लाखांपर्यंतचं कर्ज माफ, महिलांना 3,000 रुपये महिना आणि मोफत बस प्रवास, बेरोजगारांना 4,000 रुपये महिना भत्ता, कुटुंबाला 25 लाखांचा आरोग्य विमा अशी वचनं यामध्ये देण्यात आली आहेत. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे राज्यातले प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्यघटना हे केवळ पुस्तक नसून जीवन पद्धती आणि तत्वज्ञान असल्याचं राहुल गांधी यांनी नागपुरात आयोजित संविधान सन्मान परिषदेत बोलताना सांगितलं. रिझर्व्ह बँकेनं ग्राहकाची ओळख पटवण्याच्या म्हणजे केवायसी बाबतच्या काही नियमांमध्ये बदलांची घोषणा केली आहे. नवीन नियमानुसार एखाद्या ग्राहकानं बँकेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल तर त्याला त्याच बँकेत नवीन खातं उघडताना किंवा नवीन उत्पादन किंवा सेवा घेताना पुन्हा ओळख पडताळणीसाठी कस्टमर ड्यू डिलिजन्स म्हणजे CDD अर्ज करण्याची आवश्यकता नसेल. बँकेनं ग्राहकांकडून कोणतीही अतिरिक्त किंवा सुधारित माहिती घेतल्यास ती केंद्रीय केवायसी नोंदणी केंद्रात 7 दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. हिजबुलानं काल मध्य आणि उत्तर इस्रायलवर 10 क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्यातलं एक क्षेपणास्त्र तेल अवीवजवळच्या बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पडल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. हे क्षेपणास्त्र रिकाम्या पार्किंग भागात पडल्यामुळे त्यात कोणी जखमी झालं नाही. दरम्यान लेबनॉननं इस्रायलच्या हल्ल्यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत तक्रार केली आहे आणि शस्त्रसंधीची मागणी केली आहे. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांनी अर्थमंत्री ख्रिस्टियन लिंडर यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं आहे. युतीतल्या सहकाऱ्यांबरोबर वाढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शोल्झ यांनी काल हा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. जर्मन संसदेत पुढच्या वर्षी 15 जानेवारीला विश्वासदर्शक ठराव मांडणार असल्याचंही शोल्झ यांनी सांगितलं. फिनलंडमधील हेलसिंकी इथं सुरू असलेल्या HPP खुल्या टेनिसमध्ये भारताचा दिविज शरण आणि त्याचा इस्रायली साथीदार डॅनियल कुकीरमॅन यांनी पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यांनी काल रात्री झेशियाचा मॅटेज वोसेल आणि डेन्मार्कचा जोहान्स इंगिलसेन यांचा 7-6, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दिविज आणि डॅनियलचा सामना आज रात्री इटलीचा मार्को बोर्टोलोट्टी आणि फिनलंडचा पॅट्रिक निकलास साल्थिमेन यांच्याशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन. भारत अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी ट्रम्प यांच्याबरोबर पुन्हा काम करण्यासाठी इच्छुक असल्याचं प्रतिपादन. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून PM विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी. नवी दिल्लीत आजपासून राष्ट्रीय तपास संस्थेतर्फे दहशतवाद विरोधी परिषद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संबोधित करणार. भारतीय रेल्वेतर्फे गेल्या 46 दिवसांमध्ये 4,521 विशेष रेल्वे फेऱ्यांच्या माध्यमातून 65 लाख प्रवाशांची ने आण. 4 नोव्हेंबरला एकाच दिवसात 120 लाख प्रवाशांची ने आण करण्याचा विक्रम. आणि HPP खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा दिविज शरण आणि त्याचा इस्रायली साथीदार डॅनियल कुकीरमॅन यांचा पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.